आकाशवाणी मुंबई। कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। मोसमी पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळे खरीपाच्या पेरण्यात घट। महाराष्ट्रात विधान परिषद उपसभापतीपदासाठी सचिन अहिर यांचा महायुतीच्या पाठिंब्यावर अर्ज दाखल। 31वे लष्करप्रमुख म्हणून जनरल धीरज सेठ यांनी स्वीकारला पदभार। अमेरिका आणि इराणमध्ये आज कतारची राजधानी दोहा इथं चर्चा होणार असल्याचं वृत्त इराणनं फेटाळलं। आणि आशियाई क्रीडा स्पर्धांसाठी भारतीय महिला क्रिकेट संघ जाहीर। मान्सूनच्या पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळे देशात यंदा खरीप पिकाची पेरणी कमी प्रमाणात झाल्याचं कृषी मंत्रालयानं म्हटलं आहे। जून महिन्यात 182 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे। गेल्या वर्षी याच काळात 236 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती, त्यामुळं गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पेरणीत 23% घट झाली आहे। भात, तेलबिया, भरडधान्य, कडधान्य, कापूस या सर्व पिकांवर पाऊस उशिरा आल्यामुळे परिणाम झाल्याचं कृषी मंत्रालयानं सांगितलं। भात पेरणीत 25% जास्त घट झाली आहे। कडधान्यात 30%, तेलबिया 50%, तर कापूस लागवडीत 34% घट झाली आहे। दुसरीकडे ऊसाच्या लागवडीत 57% वाढ झाल्याचं कृषी मंत्रालयानं सांगितलं। महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीसाठी सचिन अहिर यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार, नीलम गोऱ्हे, चंद्रकांत पाटील, संजय राठोड, संजय शिरसाट आदी नेते यावेळी उपस्थित होते। अहिर हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आहेत, मात्र त्यांना महायुतीनं निवडणुकीसाठी पाठिंबा दिला आहे। विधान परिषदेचे सभापती, उपसभापती आणि विधानसभा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांना पक्षांतरबंदी कायदा लागू होत नाही असं राजकीय विश्लेषकांनी सांगितलं। सचिन अहिर हे प्रकल्पग्रस्त, कामगार अशा समाजातल्या अनेक घटकांसाठी काम करत असतात। त्यांना उपसभापतीपदाची जबाबदारी दिल्यामुळे शिवसेनेला आणि सभागृहाला याचा फायदा होईल अशी प्रतिक्रिया विधान परिषदेच्या माजी उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी बातमीदारांशी बोलताना दिली। विधान परिषदेच्या उपसभापतीपदाची निवडणूक उद्या होणार आहे। अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबत कोणताही कायदा सरकारनं या अधिवेशनात आणलेला नाही, यासंदर्भात नेमलेल्या बदर समितीच्या अहवालावर सूचना हरकती विचारात घेऊनच व्यापक चर्चेअंती अंतिम निर्णय घेऊ अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली। उपवर्गीकरणाला विरोध नोंदवत या विषयावर बोलू देण्याची मागणी विरोधकांनी केली। अध्यक्षांनी त्यांना जागेवर बसायची सूचना केली, मात्र विरोधकांनी बोलू देण्याची मागणी लावून धरली आणि ती मान्य न झाल्यानं सभात्याग केला। सन 2023 ते मे 2026 या कालावधीत राज्यात स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून महिलांचं शोषण, लैंगिक छळाच्या एकंदर 4 घटना तर सक्तीच्या धर्मांतराची 1 घटना घडल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली। राज्यात अनेक जण परफॉर्मन्स परवाना घेऊन डान्सबार चालवत आहेत, मात्र डान्सबारच्या कायद्यानुसारच हे परवाने घ्यावे लागतील अशी दुरुस्ती महाराष्ट्र पोलीस कायद्याअंतर्गत आणू अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी सभागृहात केली। कृषी क्षेत्राचा विकास झाल्याशिवाय विकसित भारताचं स्वप्न साकार करता येणार नाही असं मत केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी व्यक्त केलं। ते आज हरियाणात हिसार इथं खेत बचाओ अभियानाच्या कार्यक्रमात बोलत होते। शेतकऱ्यांना मृदा स्थिती आणि आवश्यक खतांचं प्रमाण याबाबत माहिती देणारं ॲप तयार करण्याचा प्रयत्न सरकार करत असल्याचं त्यांनी सांगितलं। मृदा आरोग्य राखण्यासाठी शेतकऱ्यांनी संतुलित प्रमाणात खतं आणि कीटकनाशकांचा वापर करावा, तसंच नैसर्गिक शेतीकडे वळावं असं आवाहन त्यांनी केलं।
मैं खाद डालने से मना नहीं कर रहा, संतुलित खाद डालेंगे, जितनी जरूरत है उतना खाद डालेंगे, इसमें हम सरकार का सहयोग करेंगे और बाकी किसानों को भी जगाएंगे। ये संकल्प आज हम सब यहाँ खेत बचाओ अभियान में ले, आप तैयार हैं क्या? तैयार हैं क्या? तो अपनी अपनी जगह खड़े हो जाएं, अपनी अपनी जगह खड़े हो जाएं, दोनों हाथ ऊपर उठाएं, बहनें भी खड़ी हो जाएं क्योंकि उनके बिना खेतीबाड़ी नहीं चलती। दोनों हाथ ऊपर उठाएं, दोनों मुट्ठी बांधें और भारत माता की जय बोल के खेत बचाओ अभियान से हम जुड़ेंगे।
एल निनोचा प्रभाव कमी करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे असंही त्यांनी सांगितलं। महाराष्ट्रात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली। या अंतर्गत येत्या 29 जुलैपर्यंत बूथस्तरीय अधिकारी घरोघरी प्रत्यक्ष भेट देऊन गणना अर्ज वाटप करतील आणि भरलेले अर्ज परत घेतील। त्यानंतर येत्या 5 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. त्यानंतर 4 सप्टेंबरपर्यंत प्रारूप यादीवर दावे आणि हरकती नोंदवता येतील आणि 7 ऑक्टोबर रोजी अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. या प्रक्रियेसाठी राज्यात 1 लाखाहून अधिक BLO नियुक्त करण्यात आले आहेत. नांदेड जिल्ह्यात सुमारे 27,77,000 मतदारांचं विशेष सखोल पुनरीक्षण केलं जाणार आहे. केंद्र सरकारनं वस्तू आणि सेवा कर अपील न्यायाधिकरणासमोर अपील करण्याची मुदत 31 जुलैपर्यंत वाढवली आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये जारी केलेल्या अधिसूचनेनुसार अपील करण्याची मुदत 30 जून होती. मात्र अपील दाखल करताना येणाऱ्या तांत्रिक अडचणीमुळे अनेक घटकांनी केलेल्या मागणीवरून ही मुदतवाढ केली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जनरल धीरज सेठ यांनी भारतीय सेनेचे 31वे प्रमुख म्हणून कार्यभार स्वीकारला. याआधीचे लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी आज सेवानिवृत्त झाले. निवृत्त होताना त्यांनी भारतीय सैन्याच्या आणि सैनिकांच्या समर्पण वृत्तीला सलाम केला.
4 दशक से अधिक समय भारतीय सेना में सेवारत रहना मेरे जीवन का सबसे बड़ा सौभाग्य रहा. भारतीय सेना किसी एक व्यक्ति विशेष से नहीं बल्कि अपने सैनिकों, कमांडरों, पूर्व सैनिकों, परिवारजनों और देशवासियों के अटूट विश्वास से शक्ति प्राप्त करती. सर्वप्रथम मैं भारतीय सेना के हर सैनिक शामिल वीर गति प्राप्त बलिदानियों को नमन करता हूँ.
पश्चिम आशियातल्या युद्धस्थितीमुळे पेट्रोल आणि डिझेलच्या विक्री आणि वितरणावर घातलेले निर्बंध मागे घेण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. उद्या म्हणजे 1 जुलैपासून सार्वजनिक तेल कंपन्यांच्या विक्री केंद्रांवर आधीचे निर्बंध लागू होणार नाहीत असं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं म्हटलं आहे. गेल्या 12 जूनपासून उच्च क्षमतेचं पेट्रोल आणि डिझेल खरेदीसाठी प्रति व्यक्ती 200 लिटरपर्यंतची मर्यादा लागू करण्यात आली होती. इंधनाचा काळा बाजार होऊ नये यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं होतं. मात्र आता इंधन साठ्याच्या पुरवठ्याचा आढावा घेतल्यानंतर हे निर्बंध सरकारनं हटवले आहेत. अमेरिका आणि इराणमध्ये आज होर्मुझ सामुद्रधुनीबाबतच्या वादासंदर्भात कतारची राजधानी दोहा इथं चर्चा होणार असल्याचं अमेरिकेनं जाहीर केल्यानंतर इराणनं हे वृत्त फेटाळलं आहे. इराणनं सादर केलेल्या 14 कलमी मसुद्यावर तातडीनं चर्चा हे आपलं प्रथम उद्दिष्ट असल्याचं इराणनं म्हटलं आहे. अमेरिकेनं दिलेला शब्द आणि जबाबदारी पाळली तर इराणही आपलं वचन पाळेल असं इराणचे अध्यक्ष मसूद पेजेश्कियान यांनी स्पष्ट केलं आहे. दोन्ही पक्षांच्या परस्पर विरोधी दाव्यांमुळे आखातात तणाव अद्याप कायम आहे. भारतानं ऑपरेशन अमिस्ताद अंतर्गत भूकंपग्रस्त व्हेनेझुएलाला पाठवल्या जाणाऱ्या मानवतावादी मदतीचा ओघ वाढवत संकटग्रस्तांना वैद्यकीय मदत आणि आपत्कालीन मदत पुरवण्यावर भर दिला आहे अशी माहिती व्हेनेझुएलामधल्या काराकस इथल्या भारतीय दूतावासानं समाज माध्यम संदेशाद्वारे दिली. मदत कार्यासाठी गेलेल्या भारतीय लष्कराच्या तुकडीनं यापूर्वीच तातडीनं वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी तात्पुरतं रुग्णालय उभं केलं आहे. पाकिस्ताननं अफगाणिस्तानवर केलेल्या हवाई हल्ल्यांचा भारतानं तीव्र निषेध केला आहे. पाकिस्तानची ही कृती अफगाणिस्तानच्या सार्वभौमत्वावरचा हल्ला असून प्रादेशिक शांतता आणि स्थैर्यासाठी मोठा धोका आहे असं परराष्ट्र मंत्रालयानं आपल्या निवेदनात म्हटलं आहे. देशांतर्गत अपयश झाकण्यासाठी सीमापार हिंसक कारवाया करण्याचा हा पाकिस्तानचा निष्फळ प्रयत्न असल्याचं या निवेदनात म्हटलं आहे. भारतानं अफगाणिस्तानच्या सार्वभौमत्व आणि अखंडतेला आपला पाठिंबा असल्याचा पुनरुच्चार केला आहे. अफगाणिस्तानवर पाकिस्ताननं केलेल्या हल्ल्यांचा अनेक जागतिक नेत्यांनी आणि आंतरराष्ट्रीय समुदायानं तीव्र निषेध केला आहे. येत्या सप्टेंबरमध्ये जपानमध्ये होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धांसाठी भारताचा महिला क्रिकेट संघ जाहीर झाला आहे. कर्णधार पदाची धुरा हरमनप्रीत कौरवर सोपवण्यात आली असून स्मृती मानधना उपकर्णधार असेल. गतविजेत्या भारतीय संघात यंदा शेफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, दीप्ती शर्मा, ऋचा घोष, जी कमलिनी, भारती फुलमाळी, श्रीचरणी, रेणुका ठाकूर, क्रांती गौड, अरुंधती रेड्डी यांचा समावेश आहे. अष्टपैलू श्रीयंका पाटील तंदुरुस्त असल्यास सामने खेळेल. 2028 लॉस एंजेलिस ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय महिला क्रिकेट संघ पहिल्यांदाच पात्र ठरला आहे. ऑस्ट्रेलिया, ग्रेट ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिका हे पात्र ठरलेले इतर संघ आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मोसमी पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळे खरीपाच्या पेरण्यात घट. महाराष्ट्रात विधान परिषद उपसभापतीपदासाठी सचिन अहिर यांचा महायुतीच्या पाठिंब्यावर अर्ज दाखल. 31वे लष्करप्रमुख म्हणून जनरल धीरज सेठ यांनी स्वीकारला पदभार. अमेरिका आणि इराणमध्ये आज कतारची राजधानी दोहा इथं चर्चा होणार असल्याचं वृत्त इराणनं फेटाळलं. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांसाठी भारतीय महिला क्रिकेट संघ जाहीर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.